रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर लौट कर आ चुकी है। मैं है कैमेच 935 में, और अपने जान की अगर आपको एकदम चिंता है ना, तो आपको भी घर पर ही रहना है। बातें जारी हो गई है यहाँ पर एमएच 935 में, लौट कर आ गई है महक आपके लिए। आणि प्रत्येकाला आपला जीवाची काळजी असते, रेस्ट इन पीस पेक्षा रेस्ट इन होम, रेस्ट ॲट होम करणं जास्त महत्त्वाचं आहे। पण डॉक्टर्स जे आहेत ते ड्युटीवरती आहेत, काही लोक तसं करत नाही आहेत, थोडंसं घाबरून जात असतील आणि क्लिनिक्स बंद ठेवत असतील, तर तसं करू नका। याचसाठी आपले नांदेडचे जे आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर बालाजी शिंदे सर, हे काय म्हणत आहेत?
तर मग आता या सगळ्यांनी थोडंसं मोटिवेशन त्यांना मिळून आणि त्यांनी घाबरून न जाता त्यांचे क्लिनिक सुरू ठेवावे, यासाठी तुम्ही डॉक्टरांसाठी एक काय मेसेज द्याल?
नाही, डॉक्टरांना म्हणजे सगळ्यांना तशी सूचना जातील की आपण स्वतःच मेडिकल फॅकल्टीमध्ये असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला क्लिनिक वगैरे बंद ठेवता येणार नाही। मला असं वाटत नाही की कुठल्या पद्धती क्लिनिक वगैरे बंद आहेत म्हणून आमच्याकडनं आयएमसी सुद्धा बोलणं झालं होतं। पण सगळ्यांनी आपले क्लिनिक ओपन ठेवावेत, सगळ्या रुग्णांना जिथे गरजू रुग्ण असतील त्यांना त्यांनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करावेत। आणि ह्या काळामध्ये तर म्हणजे क्लिनिक ओपन ठेवणं गरजेचंच आहे, सगळ्यांनी आपल्या सेवा आपल्या उपलब्ध करून द्याव्यात। आणि कुठल्याही पद्धतीने क्लिनिक बंद राहतील किंवा गैरसोय होईल रुग्णांची असं काही करू नये।
बस थोड़ी देर में लौट कर आऊंगी। और हाँ, ये जो मैसेज है आप तक पहुंच चुका है ऐसा मुझे लग रहा है। आप सबके लिए जो डॉक्टर्स नहीं है, आपले जे सगळे नांदेडकर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक खूप सुंदर मेसेज सरांनी दिलाय, तो ही ऐकणार आहोत थोड्याच वेळात। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम कहता है, केअर करो ना, स्टे इन स्टे सेफ, बजाते रहो।